भाग आठवा उत्पत्ति याना नववा अध्याय 18 आणि 19 वचन, उत्पत्ति याना 17 अध्याय 1 ते 8 वचन, उत्पत्ति 21 अध्याय 1 ते 7 वचन, मत्तय याना पहिला अध्याय 1 ते 16 वचन। परत वर्षनी नोहाला पोर वैनात आणि नोहाना पोर वायल रावाले लागनात, त्याजम एक पोर्यान नाव अब्राम असे असणार, तो असे असणार देवर खूप प्रेम करता अन देवने आज्ञा तंतोतंत पाळता। देवनं अब्रामला वचन दिना की तुन्या पोरस पै एक मोठा जग तयार होई। अब्राम अन त्यानी बायको सारा हिला पोरबाळ नसणलत, तरी त्यास देवनं दिलेल्या वचनवर विश्वास ठेव्या। ता वचन अशा असणार तुनी पोरस पैत मोठा जग तयार करसू। मग अब्रामनं दुसरी बायको करना तिला पोर वैनत, त्या पोरान नाव इस्माईल अशा ठेवना। काही वर्ष म अब्राम आणि तिनी बायको सारा म्हातार वैनत, देवनं त्यासाला वचन दिन प्रमाण त्यासाला म्हातारपणी पोऱ्या वैना, त्यानं नाव त्यासनी इसाक अशा ठेवा।